भाग 23 देवना पोर योहान याना 6 अध्याय 37 ते 40 वचन 14 अध्याय 6 ते 7 वचन प्रभु येशु प्रत्येक जातने भाषांना स्वागत कर आणि प्रत्येक जातीना लोकसवर प्रेम कर जे येशूवर विश्वास ठेवत त्या त्यांना लेकरू भावांना अधिकार दे त्याला स्वर्गतावर जाता ये। देव पोरसला एक मोठा परमेश्वरना सारखा असं ते श्रीमंत किंवा गरीब काळा किंवा गोरा असत ते सगळं परमेश्वरनं असत आणि परमेश्वर त्यासवर प्रेम करत।